आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला वेग. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुली आणि मुलांच्या कबड्डी संघांना सुवर्णपदक. मुलींच्या 100 मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या शौर्या अंबुरेला रौप्यपदक. आणि ओडिशामधल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासन आणि विभागांना सतर्कतेच्या सूचना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारतर्फे देशभरात 40 ठिकाणी काल 17व्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशभरातील 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या रोजगार मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं. देशाच्या युवा वर्गाची स्वप्न रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख नियुक्त्या करण्यात आल्याचं सांगून मोदी म्हणाले,
आज आपको केवल सरकारी नियुक्ती नहीं मिली है, आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है. मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करेंगे. ईमानदारी और शुचिता के साथ आप भविष्य के भारत के लिए बेहतर व्यवस्थाएं बनाने में अपनी भूमिका निभाएंगे.
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टपाल विभागात नियुक्त झालेल्या 25 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात 113 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 102 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचं जीवन हे मानवतेच्या सेवेचं आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचं उत्तम उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल मुंबईत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रख्यात वकील बर्जिस देसाई लिखित मोदीज मिशन या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपालांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे ती आवर्णनीय आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला आता वेग आला आहे. या टप्प्यात येत्या 6 नोव्हेंबरला 18 जिल्ह्यातील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. सर्व पक्षांचे मुख्य प्रचारक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सलग सभा घेत आहेत. प्रचारात विकास, कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी, स्थलांतर आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संयुक्त जनता दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांच्यासह विविध पक्षांचे नेते आज ठिकठिकाणी निवडणूक सभांना संबोधित करतील. निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्या आनुषंगिक सामग्रीचा उपयोग जबाबदारीपूर्वक टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. या सामग्रीच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या संस्थेचं नाव मेटाडेटा किंवा सोबतच्या शीर्षकात ठळकपणे प्रदर्शित करणं आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीची ओळख किंवा आवाज परवानगीशिवाय वापरणं तसंच मतदारांना दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या सामग्रीवर निर्बंध घालण्याचं आवाहन केलं आहे. अशी सामग्री काढून टाकण्यासाठी आयोगानं राजकीय पक्षांना 3 तासांची मुदत दिली आहे. सर्व एआय निर्मित प्रचार साहित्याच्या अंतर्गत नोंदी ठेवणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2025च्या मसुद्यावर निवेदन किंवा सूचना सादर करण्याला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. नागरिक आपल्या सूचना किंवा निवेदन पुढील महिन्याच्या 3 तारखेपर्यंत मंत्रालयाला पाठवू शकतील. या सूचना सादर करण्यासाठी मसुदा विधेयक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मसुदा विधेयकाचा उद्देश भारतीय सांख्यिकी संस्थेला नोंदणीकृत संस्थेतून कायदेशीर संस्थेत रुपांतरित करून तिचा संस्थात्मक दर्जा वाढवणे हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि एकात्मिक पेन्शन योजना या दोन्ही अंतर्गत LC 75 आणि BLC गुंतवणूक हे पर्याय वापरण्यास सरकारनं मान्यता दिली आहा. खासगी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्र सरकारी सदस्यांनाही उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांच्या विस्तृत श्रेणीचा पर्याय देण्यात यावा अशी मागणी सतत करण्यात येत होती. यामुळे निवृत्ती नियोजन सुलभ होईल आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजेनुसार निवृत्ती निधी व्यवस्थापन करण्यास मदत होईल. एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता विविध गुंतवणूक पर्यायांमधून निवड करता येणार आहे. भारताच्या परकीय चलनाची गंगाजळी गेल्या आठवडा अखेर 4.5 अब्ज डॉलर्सनी वाढून 702 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. देशाच्या परकीय चलन साठ्याचा भाग म्हणून रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या सोन्याच्या साठ्यात वाढ होऊन तो 108 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाल्यानं ही वाढ झाली आहे. तर युरो, पाऊंड आणि येन सारख्या चलनांमधील चढउतारांमुळे परकीय चलनाची गंगाजळी मात्र 1.7 अब्ज डॉलर्सनी घटली असून ती 570 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. याच काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत भारताच्या राखीव साठ्यात 3 कोटी डॉलर्सची घट झाली असून ती सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. इस्रायली संरक्षण दलानं काल दक्षिण लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर अब्बास हसन कारकी मारला गेला. हिजबुल्लाची ताकद वाढावी म्हणून चाललेल्या प्रयत्नांच्या मागे कारकीचा मोठा हात होता असा दावा इस्रायलनं केला आहे. इस्रायलनं या हवाई हल्ल्यात लेबनानच्या विशिष्ट तळाला लक्ष्य केलं होतं. कारकी ठार झाल्याच्या वृत्ताला लेबनानच्या वृत्तसंस्थेनं दुजोरा दिला आहे. भारतीय तटरक्षक दलानं काल गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 2 आधुनिक तीव्र वेगाच्या आयसीजी अजित आणि आयसीजी अपराजित या गस्ती नौकांचं जलावतरण केलं. 52 मीटर लांब असलेल्या या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या नौका मालिकेतील 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. सुमारे 320 टन वजनाच्या या नौका मासेमारांची सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्ती, तस्करी आणि दरोडा प्रतिबंध तसंच शोध आणि बचाव कार्य अशा विविध कार्यांसाठी सक्षम आहेत. टपाल खात्याची स्पीड पोस्ट सेवा लवकरच 24 ते 48 तासांच्या आत उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल केली. गुजरातमधल्या एकतानगरमध्ये झालेल्या पश्चिम क्षेत्र ग्रामीण टपाल कर्मचारी संमेलनात त्यांनी सभेला संबोधित केलं. मंत्र्यांनी टपाल कर्मचारी हे आधुनिक युगातील एकतेचे खरे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले. नवीन खातं उघडण्यासाठी आणि टपाल वेळेत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी यावेळी सन्मान केला. बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये 18 वर्षांखालच्या मुली आणि मुलांच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्णपदक पटकावलं. मुलींच्या संघानं इराणला 75-21 असं 12 वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं. मुलांच्या संघानं इराणला 35-32 अशा गुणांनी पराभूत केलं. या स्पर्धेत मुलींच्या 100 मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या शौर्य अंबुरेला रौप्य पदक मिळालं. मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताच्या भादूनं आणि पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत पालक्ष मंडलनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 5व्या स्थानावर आहे. ओडिशा सरकारनं बंगालच्या उपसागरावर उद्या अपेक्षित असलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासन आणि विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मदत साहित्याची पूर्तता करण्यात आली असून सर्व जिल्हा आयुक्तांना तसे निर्देश दिले असल्याचं महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी काल भुवनेश्वरमध्ये सांगितलं. भारतीय हवामान विभागानं आजपासून पुढे 3 दिवस ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अत्यंत जोरदार पावसाची पूर्वसूचना दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला वेग. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुली आणि मुलांच्या कबड्डी संघांना सुवर्णपदक. मुलींच्या 100 मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या शौर्य अंबुरेला रौप्य पदक. आणि ओडिशामधल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासन आणि विभागांना सतर्कतेच्या सूचना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.